नमस्कार, आपण ऐकत आहात यशवाणी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना यशवाणी ऐकायचंय, तर मग आमची वेबसाईट ओपन करा आणि ऐका यशवाणी। त्यासाठी लॉग इन करा ycmou.digitalyuniversity.ac, यशवाणी क्लिक करा आणि ऐका। आपल्या सर्वांसाठी आम्ही जे मार्गदर्शनपर कार्यक्रम ठेवतो, विविध विषयावर मार्गदर्शन करतो, ते कार्यक्रम आणि मार्गदर्शन। या मार्गदर्शनानंतर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण आम्हाला फोनवरनं विचारू शकता। त्यासाठी आमचे कोड क्रमांक आहेत 0253 आणि फोन नंबर्स 2231480, 2231481 आणि 2230334। ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या यशवाणीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। रोजच आम्ही एक वेगळा विषय घेऊन येत असतो आणि आज पण असाच एक वेगळा विषय आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे, समंत्रण संकल्पना आणि स्वरूप। याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, पण हा विषय याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत हजर आहेत डॉक्टर कविता साळुंखे मॅडम। त्यांच्याविषयी थोडक्यात सांगण्यासारखं नाहीये, पण तरीसुद्धा मी आपल्याला प्रयत्न करून सांगते थोडक्यातच की त्यांनी एमए एमफिल केलेलं आहे, शिक्षणशास्त्रात पीएचडी केलेली आहे। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये 1993 पासून त्या कार्यरत आहेत। शिक्षणशास्त्राशी संबंधित 6 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत, त्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात सुद्धा समावेश झालेला आहे। आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी त्यांनी उपस्थिती दिलेली आहे, त्यामध्ये जमायका आणि स्पेस अशा 25 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी प्रेझेंटी दिलेली आहे। कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग ही आंतरराष्ट्रीय संस्था आहे आणि त्यांच्या एका रिसर्चवर सुद्धा मॅडमनी काम केलेलं आहे। आतापर्यंत 80 पेक्षा जास्त कॉन्फरन्ससाठी त्या गेलेल्या आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 12 रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत। अशा अतिशय अनुभवी शिक्षणशास्त्रात पीएचडी केलेल्या मॅडम आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। सर्वांच्या वतीने मी मॅडमचं इथे स्वागत करते। मॅडम नमस्कार।
नमस्कार
मॅडम, तुमचा एकंदरीत सगळा बायोडाटा बघता तुम्ही आज आम्हाला खूप वेगळ्या विषयाकडे घेऊन जाणार आहात आणि त्याविषयी समुपदेशन करणार आहात, तर जो विषय जरा मला तरी आत्ता अवघड वाटतोय पण तो नक्कीच थोड्या वेळी सोपा होणार आहे की समंत्रण संकल्पना आणि स्वरूप याविषयी आधी तुम्ही काय सांगाल की याच्या म्हणजे सविस्तर काय याचा अर्थ होऊ शकतो।
समंत्रण ही जी संकल्पना आहे ही दूरस्थ शिक्षणामध्ये अत्यंत महत्वाची संकल्पना मानली जाते। जेव्हा विद्यार्थी शिकायला येतो त्यावेळेला कन्व्हेन्शनलमध्ये काय होतं, विद्यार्थी आणि शिक्षक हे समोरासमोर असतात आणि फेस टू फेस टीचिंग त्यांचं चालतं। दूरस्थ शिक्षणामध्ये तसं नसतं, या ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एक डिस्टन्स असतं, कारण विद्यार्थी त्यांच्या घरी राहून किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी दूरवर कुठून तरी शिकत असतो। याच्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठासारखी बरीच ओपन युनिव्हर्सिटीज, जवळजवळ 9 ते 11 युनिव्हर्सिटीज आपल्या भारतामध्ये आहेत आणि ह्या प्रत्येक युनिव्हर्सिटी सेल्फ इन्स्ट्रक्शनल मटेरियल तयार करतात।
बर,
सेल्फ इन्स्ट्रक्शनल मटेरियल म्हणजे ज्याच्यातून विद्यार्थी स्वतःच्या स्वतः अभ्यास करून शिकू शकतो आणि परीक्षेला जाऊ शकतो। आता हे जरी असलं तरी पण या ठिकाणी शिकवणं हे एक वेगळी प्रक्रिया चालते। विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करायचा म्हटला तरी सुद्धा त्याला काही अडचणी येतात, अडचणी अनेक कारणांमुळे येतात, मग ती विषयाची काठिण्य पातळी असेल किंवा कंटेंटमध्ये असलेली संदिग्धता असेल किंवा कठीण शब्द असतील किंवा आणखी काही गोष्टी किंवा विद्यार्थ्याचे पूर्वानुभव असतील आणि ह्या सगळ्यातून त्याला काही अडचणी येत असतात। ह्या अडचणी सोडवण्यासाठी मुक्त विद्यापीठांनी सुरू केलेल्या प्रत्येक शिक्षणक्रमांमध्ये काही किमान संपर्क सत्र ऑर्गनाईज केली जातात, त्यासाठी वेगवेगळी अभ्यास केंद्र निश्चित केली जातात आणि त्या अभ्यास केंद्रांवर मार्गदर्शकांचं गायडन्स आणि काउन्सिलिंग ही फॅसिलिटी त्या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिली जाते. हे विद्यार्थी जेव्हा संपर्क सत्रांमध्ये येतात त्यावेळेला त्यांच्या काही अडचणी असतात. त्या अडचणी दोन प्रकारच्या असतात. काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असतात, म्हणजे परीक्षा कधी, रजिस्ट्रेशन फॉर्म कधी पाठवायचा, एक्झाम फॉर्म कधी भरायचा, मग माझं हे कॉन्टॅक्ट सेशन राहिलंय काय करायचं, ह्या सगळ्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, त्याच्यासाठीही काउन्सिलिंग करावं लागतं. आणि दुसऱ्या ज्या असतात त्या अकॅडमिक अडचणी, शैक्षणिक अडचणी, त्याला अभ्यासात येणाऱ्या अडचणी, ह्या अडचणी सोडवण्यासाठी तिथे विशिष्ट विषयाचे समंत्रक उपलब्ध असतात. उदाहरणार्थ बीएडचं घ्यायचं म्हटलं तर बीएड शिक्षणक्रमामध्ये फिलॉसॉफी, सायकॉलॉजी यासारखे सब्जेक्ट आहेत आणि हे जेव्हा विद्यार्थी अभ्यासतो त्यावेळेला त्याला येणाऱ्या अडचणी घेऊन तो अभ्यास केंद्रावर संपर्क सत्रामध्ये येतो आणि फिलॉसॉफीचे एक्सपर्ट असतील, सायकॉलॉजीचे एक्सपर्ट असतील, हे एक्सपर्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अभ्यासताना आलेल्या अडचणी दूर करतात आणि ही दूर करण्याची जी पद्धत आहे त्याला अकॅडमिक काउन्सिलिंग असं म्हणतात, शैक्षणिक समंत्रण. म्हणजे थोडक्यात समंत्रण संकल्पना समजावून घेण्यापूर्वी आपल्याला पारंपरिक पद्धतीतील अध्यापन, शिकवणी आणि मार्गदर्शन या संकल्पना आधी समजून घेणं आवश्यक वाटतं. अध्यापन म्हणजे काय असतं तर पारंपरिक पद्धतीतील अध्यापन ही एक शिक्षक केंद्रीय प्रक्रिया असते. या प्रक्रियेमध्ये एक शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा मोठा गट असतो, समोरासमोर बसून अध्यापन केलं जातं. अर्थातच हे एक मार्गी संप्रेषण असतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि विद्यार्थ्यांवर अध्ययनाची जबाबदारी नसते, अध्यापकावर जबाबदारी असते. त्यांनी मुलांना शिकवायचं आणि मग मुलं ती शिकतील, ह्याला आपण अध्यापन असं म्हणतो. दुसरा प्रकार चालतो कन्व्हेन्शनमध्ये तो म्हणजे शिकवणी. शिकवणीमध्ये काय असतं, हा देखील अध्यापनासारखाच प्रकार आहे, फक्त या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गट जो असतो तो थोडा छोटा असतो. इथेही शिक्षक शिकवतात, विद्यार्थी शिकतो आणि छोट्या गटामध्ये थोड्या प्रमाणात इंटरॅक्शन होतात. एकमार्गीच असतं पण थोड्या इंटरॅक्शन होऊ शकतात. तिसरा प्रकार आहे मार्गदर्शन. आणि मार्गदर्शन ही जी विद्यार्थी केंद्रित प्रक्रिया असते तिथे विद्यार्थी संख्या अत्यल्प असते, म्हणजे एक किंवा दोनही विद्यार्थी असू शकतात. विद्यार्थी अभ्यास करतात आणि स्वतःची प्रगती करण्यासाठी मार्गदर्शकांकडे येऊन बसतात आणि मार्गदर्शक त्या ठिकाणी मग त्यांना मोटिवेशन देतो, त्यांच्या अडचणी सोडवतो. पण या ठिकाणी सुद्धा फेस टू फेस चालतं. काउन्सिलिंग हा चौथा प्रकार आहे जो दूरस्थ शिक्षणामध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो. हे संपूर्णतः इथे मुख्य वेगळेपण असं आहे की हे पूर्णतः विद्यार्थी केंद्रित असतं. आतापर्यंतच्या ज्या आपण अध्यापन, मार्गदर्शन आणि शिकवणी हे जे पाहिलं इथे शिक्षक केंद्रीय, समंत्रणामध्ये विद्यार्थी केंद्रित असतं. इथे प्रेरणेचा अभाव कधीच नसतो. सतत कॉन्स्टंट काउन्सिलिंग करणारा जो एक्सपर्ट असतो तो विद्यार्थ्याला आधार देत असतो, प्रेरणा देत असतो आणि त्याला पुढे जाण्यासाठी मोटिवेट करत असतो. विद्यार्थी अध्ययनाच्या प्रेरणेतून ही जी प्रेरणा त्याला काउन्सिलरकडून मिळते त्याच्यातून आपल्या शंका, अडचणी विदाऊट एनी हेजिटेशन तो काउन्सिलरला विचारतो. मग त्या अगदी सिम्पल सिम्पल सुद्धा असू शकतात. आणि पूर्णतः ही काउन्सिलिंगची जी प्रोसेस असते ही द्विमार्गी असते, म्हणजे विद्यार्थी प्रश्न विचारतो आणि काउन्सिलर त्याची उत्तर देतो, म्हणजे तो एक प्रकारे फॅसिलिटेटर सारखा काम करतो. टीचिंग शिक्षकाची जबाबदारी नसते, विद्यार्थ्यांनीच अध्ययन करायचं, मुख्य जबाबदारी विद्यार्थ्याची आणि काउन्सिलरनी त्याला शिकण्यासाठी मदत करायची, म्हणजे मुख्य जबाबदारी विद्यार्थ्याची. त्यामुळे विद्यार्थी अभ्यास हा करतोच. आणि ही जी कल्पना आहे ही मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास पद्धतीला अत्यंत पूरक पोषक अशी आहे. आणि यालाच शैक्षणिक समंत्रण असंही म्हणतात.
बरोबर.
कारण समंत्रण ही जी संकल्पना ही मुळात आलेली आहे सायकोलॉजीमधून.
बर.
अकॅडमी म्हणजे काउन्सिलर विद्यार्थ्याला काहीतरी त्रास होत असतो, डिप्रेस होतो, मानसिकदृष्ट्या तो जेव्हा अस्वस्थ होतो त्यावेळेला त्याला त्याचे पालक सायकोलॉजिकल काउन्सिलिंगसाठी नेतात सायकोलॉजिस्टकडे, मग ते काउन्सिलिंग त्याला काही प्रश्न विचारतात, त्याला त्याच्या डोक्यातनं सगळं काढतात आणि काउन्सिलिंग, ते सायकोलॉजी. आणि हीच कन्सेप्ट, विद्यार्थी अस्वस्थच असतो, फक्त अस्वस्थ असतो तो अभ्यासाच्या बरोबर, म्हणून याला शैक्षणिक समंत्रण असं म्हटलं जातं. शैक्षणिक समंत्रणाच्या व्याख्या जर म्हटल्या तर खूप साऱ्या व्याख्या आपल्याला वेबसाईटवरही बघायला मिळतील, त्यामुळे व्याख्यांचा मी फारसा इथे उल्लेख करणार नाहीये, पण त्या वेबसाईटवर विद्यार्थी सगळे आपले बघू शकतील किंवा काउन्सिलर बघू शकतील. समंत्रण रॉजर्स, कॉल रॉजर्स जो आहे त्यांनी केलेली व्याख्या मात्र अत्यंत सुटसुटीत आणि चांगली व्याख्या आहे, म्हणून तिचा थोडासा उल्लेख मी या ठिकाणी करणार आहे, ज्याच्यातून आपल्याला समंत्रण ही संकल्पना समजवून घ्यायला उपयोग होऊ शकेल. समंत्रण हे जे असतं हे दोन व्यक्तीतील प्रत्यक्ष भेटीची मालिका असते. कारण डिस्टन्स लर्निंगमध्ये जरी विद्यार्थी आपल्या घरी बसून शिकत असला तरी पण आपल्याला आलेल्या अडचणी तो सेंटरवर येऊन, अभ्यास केंद्रावर येऊन काउन्सिलरला विचारतो. आणि ह्या एकदाच होत नाही, हे त्याला जशा जशा अडचणी होतील किंवा जशी जशी कॉन्टॅक्ट सेशन ऑर्गनाईज केली जातील तसा तसा तो विद्यार्थी त्या ठिकाणी येतो, म्हणून त्याला म्हटलेल्या प्रत्यक्ष भेटीची ही मालिका असते. यामध्ये व्यक्ती स्वतःशी व सभोवतालच्या परिस्थितीशी परिणामकारकरित्या समायोजन करता यावं, स्वतःबरोबर त्याचबरोबर आजूबाजूच्या वातावरणाबरोबर समायोजन करता यावं, म्हणून समंत्रक जो असतो तो त्याला मदतनीस म्हणून मदत करतो आणि त्याचबरोबर मित्राचीही भूमिका करत असतो. बरोबर. आणि म्हणून हे समंत्रण ही जी संकल्पना आहे ही अत्यंत महत्वपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण आणि दुरस्त शिक्षणाला उपयोगी संकल्पना मानली जाते. कारण त्याच मार्गाने आपण आपलं अध्यापन करत असतो.
बरोबर.
आता समंत्रणाची वैशिष्ट्य जर म्हटली तर वैशिष्ट्यांमध्ये दोन व्यक्ती ज्या भेटतात त्या हेतुतः भेटत असतात. कारण विद्यार्थी विशिष्ट विषयाचा अभ्यास करतो, त्या विशिष्ट विषयामध्ये त्याला आलेल्या अडचणी सोडवून घेण्यासाठी तो येतो. तो जेव्हा घरी अभ्यास करतो त्यावेळेला त्याच्या सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियल तो लिहित असतो, त्याला आलेल्या अडचणी, म्हणजे तो जेव्हा कॉन्टॅक्ट सेशनला येतो त्यावेळेला त्याचं पुस्तक सगळं लाल असावं अशी अपेक्षा असते.
बरं.
एरवी आपण म्हणतो पुस्तकावर काही लिहू नये, अगदी याच्या विरुद्ध दुरस्त शिक्षणामध्ये मानलं जातं. तिथे म्हटलं जातं की तुम्ही लिहा, तुम्ही जेव्हा केव्हा वाचाल, कारण तुम्ही कधीतरी येत असता आणि मग तुम्हाला आठवणार नाही की मला काय शंका आली होती, म्हणून जेव्हा जी शंका येईल ती लिहा,
तिथेच लिहून ठेवा.
त्यामुळे इथल्या पुस्तकांचा फॉर्मॅट जो आहे तो सुद्धा वेगळा आहे.
बर.
खूप सारी जवळजवळ प्रत्येक पानावर सगळ्या बाजूनी दीड दीड दोन दोन इंचाची जागा सोडलेली आहे.
बर.
कारण विद्यार्थ्यांनी तिथे लिहावं,
म्हणजे ती खास त्याच्यासाठी
लिहिलेली आहे, सोडलेली आहे. आणि मग त्याने काउन्सिलिंग सेशनला आले की प्रश्न विचारावे. तर पहिलं वैशिष्ट्य काउन्सिलिंगचं जे आहे ते म्हणजे ही दोन व्यक्तींमध्ये हेतुत घडणारी प्रक्रिया असते.
बर.
दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ह्या समंत्रणातून विद्यार्थ्याला प्रेरणा दिली जाते, आधार दिला जातो, आणि हा आधार देत असताना विद्यार्थ्यांचा आदर ठेवला जातो.
बर.
म्हणजे त्याला तू हे काय विचारतो, हे काय हे काय प्रश्न आहे का, हा अभ्यास करायला पाहिजे असं आरडाओरडा कधीच नसतो.
बर.
त्याला मोटिवेशन मिळेल अशाच प्रकारे ही प्रोसेस चालते. प्रत्येक विद्यार्थ्याचे काही विकनेसेस असतात, काही स्ट्रॉंग पॉइंट्स असतात. काउन्सिलिंगमध्ये जो समंत्रक असतो त्या समंत्रकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे वीक पॉइंट आणि स्ट्रॉंग पॉइंट हे मार्क केलेले असावे लागतात.
बर.
म्हणजे काउन्सिलिंग करताना त्याचा उपयोग तो करून घेऊ शकतो. हे काउन्सिलिंगचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. दुसरं, विद्यार्थ्याला प्रश्न विचारण्याची स्वयं प्रेरणा, म्हणजे स्वतःच तो मोटिवेट होतो की नाही मलाही हा प्रश्न विचारला पाहिजे. हेजिटेशन नावाची चीज या ठिकाणी नसते. आपण कन्व्हेन्शनलमध्ये बघतो विद्यार्थी, एक दोन चार विद्यार्थी असतात ते प्रश्न विचारत असतात आणि बाकीच्यांना वाटतं की नको मी कसं विचारू, हा बाळबोध प्रश्न होईल का, मला हसतील का, तर अशा प्रकारची भावना या काउन्सिलिंगमध्ये नसते. हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि कुठल्याही प्रकारचं बर्डन विद्यार्थ्यावर नसतं आणि एक विश्वास असतो की हो मला आलेली प्रत्येक अडचण या काउन्सिलर कडून सुटणार आहे आणि मला पुढे जाता येणार आहे. यशस्वीरित्या प्रगती करण्यासाठी सल्ला, देणं, मदत करणं, आधार देणं ही समंत्रकाची एक महत्वपूर्ण अशी भूमिकाच मानली जाते की हे त्यांनी केलंच पाहिजे. आणि ह्या वैशिष्ट्यांवरून आपल्या लक्षात येईल की काउन्सिलिंगची उद्दिष्ट जर म्हणायची झाली तर ती पण हीच सगळी वैशिष्ट्य रिफ्लेक्ट करतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्याला जो काही कंटेंट तो शिकतोय त्याच्यावर मास्टरी मिळवण्यासाठी मदत करणं ही काउन्सिलिंगचं हे एक उद्दिष्ट असतं. दुसरं उद्दिष्ट असतं आवश्यक ती कौशल्य असतात त्याच्यामध्ये वाढ करणं.
बरोबर.
म्हणजे त्याच्याकडे काही स्किल्स, प्रत्येकाकडे काही स्किल्स असतात, काही नॉलेज असतं, काही कॉम्पिटन्सीज असतात, त्या कॉम्पिटन्सीजचा विकास करणं हे एक महत्वाचं उद्दिष्ट असतं काउन्सिलिंगचं. तसंच अद्ययावत ज्ञान, नॉलेजचं अपडेशन ते झालं पाहिजे, ते प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्याला मदत करणं. कारण विद्यार्थी पुस्तक वाचतो, सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियल वाचतो. मुक्त विद्यापीठामध्ये विशेषतः यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये दर 5 वर्षांनी प्रत्येक कोर्सचं अपडेशनही केलं जातं.
बरोबर.
पण आता आयसीटीचं युग असल्यामुळे खूप सारे चेंजेस फार फास्ट होत असतात आणि नॉलेजमध्ये सतत भर पडत असते. मग अशा वेळेला काउन्सिलरनी की तू ही कन्सेप्ट वाचली, म्हणजे ब्रेनच्या संदर्भातले रिसर्चेस तू वाचलेच एमएडच्या पुस्तकात, पण आत्ता ह्या 2 वर्षात आणखी हे रिसर्चेस झालेले, तू या वेबसाईटवर जा. हे जे आहे हे अपडेशनला मदत करणं,
जास्तीची माहिती देऊन त्यांना अजून त्यांच्या ज्ञानात
भर टाकणं, हा हे एक समंत्रणाचं उद्दिष्ट असतं. तसंच विद्यार्थ्याला स्वतः अभ्यासासाठी प्रेरणा देणं. कारण आधी विद्यार्थी काय वर्गामध्ये जाऊन कन्व्हेन्शनलमध्ये फेस टू फेस असा शिकलेला असतो, म्हणजे तो एका वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेला असतो आणि आता इथे ऍडमिशन घेतली आहे, ही घे पुस्तकं आणि तू अभ्यास कर. पण ती माझी मानसिकता नसते, म्हणजे मानसिकता ही असते की मला कोणीतरी शिकवावं आणि मग मी शिकेन. आणि इथे एक्झॅक्टली विरुद्ध, की तुझं तू शिकायचंय ती तुझी जबाबदारी आहे, सॉरी, आणि तुला त्या अध्ययनासाठी मी मदत करणार आहे. या भूमिकेमुळे विद्यार्थ्याला स्वयं अध्ययनाला मदत करणं हे काउन्सिलिंगचं महत्वाचं उद्दिष्ट असतं. आणि शेवटचं, अर्थातच कुठलीही शिक्षण प्रणाली असू दे, कुठेही शिकत असू दे, प्रत्येक शिक्षणक्रमामध्ये मूल्यमापन हे आलंच.
बरोबर.
कारण त्याच्याशिवाय विद्यार्थी पुढच्या क्लासमध्ये जाणार आहे किंवा नाही हे ठरवता येत नाही. नो डाऊट विद्यापीठाने पास नापास ही संकल्पना घेतलेली नाही, मुक्त विद्यापीठांमध्ये ती संकल्पना नाही, पण ग्रेडेशन आहे. ए बी सी डी हे जे ग्रेडेशन आहे, डी मध्ये जे आहे त्यांना पुढच्या वर्गात नाही जाता येत, त्यांना प्रोग्रेस करणं आवश्यक असतं. ए बी सी ग्रेडवाले विद्यार्थी पुढे जाऊ शकतात, काही कोर्सेसमध्ये ए आणि बी वालीच पुढे जाऊ शकतात. हे सगळं तरी असतं, तरी सुद्धा त्यामुळे मूल्यमापन हा एक भाग महत्वाचा असतो. आणि त्या मूल्यमापनामधून तुला अजून हे येत नाहीये याच्या संदर्भातला फीडबॅक मुलांना द्यायचा असतो.
बर.
आणि तो फीडबॅक देण्याची, म्हणजेच त्याच्या असाइनमेंट असतील, क्लास टेस्ट असतील, किंवा एंड एक्झामचे पेपर असतील, किंवा त्यांनी प्रॅक्टिकम केलं असेल, किंवा एखादं स्किल बेस्ड प्रोग्राम केला असेल, तर ते इव्हॅल्युएट करून विद्यार्थ्याला त्याच्या संदर्भातला फीडबॅक देणं हेही या काउन्सिलिंगचं उद्दिष्ट असतं. अशी साधारणत 4-5 उद्दिष्ट या काउन्सिलिंगची असतात, जी प्रत्येक काउन्सिलरनी लक्षात ठेवून काउन्सिलिंग करणं अपेक्षित असतं. आणि या उद्दिष्टांमधून आपल्या लक्षात आलं असेल की मगाशी मी जी काही काउन्सिलिंगची वैशिष्ट्य सांगत होते ती सगळी वैशिष्ट याच्यातून रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसतील. आता मुक्त विद्यापीठामध्ये जवळजवळ 3,500 अभ्यास केंद्र आहेत, 3,500-4,000 अभ्यास केंद्र आहेत आणि खूप सारे प्रोग्राम्स आहेत. या प्रोग्राममध्ये काउन्सिलर्सची संख्या पण त्यामुळे
जास्तच आहे,
बऱ्याच मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक काउन्सिलरनी आपण काउन्सिलिंग करण्यापूर्वी त्या काउन्सिलिंगची कन्सेप्ट काय आहे ती समजून घेणं, त्याची वैशिष्ट्य समजावून घेणं, त्याची उद्दिष्ट समजावून घेणं हे महत्वाचं असतं. म्हणजे आपण कन्व्हेन्शनल प्रमाणे टीचिंग करत राहत नाही आणि काउन्सिलिंग ह्या कन्सेप्टला तडा जात नाही.
बर.
तर विद्यार्थ्यांना आलं तर पाहिजे, ते पुढे तर गेले पाहिजे, त्यांची प्रोग्रेस तर झाली पाहिजे, आणि त्या पद्धतीने आपण त्यांना आधार देण्यासाठी काउन्सिलिंग ही कन्सेप्ट समजून घेणं महत्वाचं असतं. एकदा नुसती संकल्पना समजली की आपण काउन्सिलिंग करू शकतो असं नाही.
बर,
त्याच्यासाठी प्रत्येक काउन्सिलरकडे काही कौशल्य आवश्यक असतं.
बर बर.
आणि मुक्त विद्यापीठाच्या प्रत्येक काउन्सिलरनी स्वतःकडे ही कौशल्य आहेत का हे आत्मपरीक्षण करणं आणि नसतील तर ती मिळवणं हे महत्वाचं असतं. आता ही कौशल्य कोणती आहेत? तर पहिल्यांदा श्रवण कौशल्य त्याचं उत्तम असलं पाहिजे.
बर,
बऱ्याच वेळा काय होतं, दुसरा बोलायला लागला की आपल्याला लगेच रिएक्ट व्हायची सवय असते. तो काय म्हणतोय ते पूर्णतः आपण ऐकून घेत नाही. आणि या ठिकाणी हा विद्यार्थी अस्वस्थ असतो अभ्यासात, आणि ती अस्वस्थता त्याची नेमकी काय आहे हे कळल्याशिवाय आपण त्याला मदत करू शकत नाही.
म्हणजे त्याचं पूर्ण नाही ऐकलं तर त्यालाही पुन्हा अजून अस्वस्थच होतं की अरे आपण पूर्ण
सांगू शकलं नाही, आणि आपणही पूर्ण उत्तर देऊ शकत नाही, त्याच्या प्रश्नाचं निरसन पूर्णतः करू शकत नाही. त्यामुळे श्रवण कौशल्य हे अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थ्याला समजून घेण्यासाठी त्याला पूर्णतः ऐकलं पाहिजे.
बर,
विद्यार्थी बोलताना एकदम थांबला, समजा एखाद्याला त्याला असं वाटेल की मी काही चुकीचं तर विचारत नाही, एकदम मग ते गप्प होऊन जातात, मग अशा वेळेला आपण बर मग पुढे काय, बर आणखी काय झालं, तू काय आणखी वाचलंस का, असे प्रश्न विचारून त्याला बोलतं करणं आणि त्याला बोलायला लावून आपण ऐकणं.
बर बर.
हे आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपण काउन्सिलिंग व्यवस्थित करू शकत नाही. काही वेळेला आपल्याला सायलेन्स म्हणजे तो बोलत असताना पूर्णतः पण त्याला असा विश्वास आला पाहिजे की आपला हा काउन्सिलर सगळं ऐकतोय,
खरं मनापासून
ऐकतोय. जर आपला म्हणजे बॉडी प्रतिसाद तसा नसेल तर विद्यार्थ्याला ते तो कम्फर्टेबल फील करत नाही. म्हणून श्रवण कौशल्य हेच जर नसेल तर ते आपल्याला डेव्हलप करावं लागेल.
बर,
हे अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं आहे संप्रेषण कौशल्य. कारण विद्यार्थ्यांनी त्याची शंका किंवा त्याचे प्रश्न विचारल्यानंतर त्याची अस्वस्थता व्यक्त केल्यानंतर त्याचं निरसन करायचं असतं.
बरोबर.
मग अर्थातच कम्युनिकेशन हे उत्कृष्ट पद्धतीने व्हायला पाहिजे. म्हणजे मी जे काय बोलेन ते त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्याला त्याचा अर्थ कळला पाहिजे आणि त्याच्या बॉडी लँग्वेज मधून किंवा तो जे काय बोलेल थोडंफार त्याच्यातून मला कळलं पाहिजे की येस त्याला हे कळलंय. याला आपण संप्रेषण सायकल म्हणतो.
बर,
म्हणजे बोलणारा बोलतो, ऐकणारा ऐकतो आणि बोलणाऱ्यांनी जो काही संदेश दिलेला आहे किंवा जी काही माहिती दिलेली आहे ती त्या ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि ती पोहोचल्याची खात्री केल्या करणं हे सगळं संप्रेषण सायकल आहे.
कम्युनिकेशन चांगलं झालं पाहिजे.
तर हे कम्युनिकेशन करण्याचं सायकल आपल्यापुरसे असलं पाहिजे. सुरुवातीला विद्यार्थ्याचं मनःपूर्वक स्वागत करावं, अगदी आतून किंवा तू आलास, अगदी हे काय तू आत्ता काय आलास, मला आता पिरियडला जायचंय, हे ठीक नाही वगैरे वगैरे नाही. कारण आपली सगळी सेंटर्स काय आहेत, वेगवेगळ्या कन्व्हेन्शनल कॉलेजेसमध्येच आहेत, ते आपले आधारस्तंभ आहेत. प्रश्न नाही, विद्यार्थ्यांनी काउन्सिलरकडे येताना एरवी केव्हा येत असेल कॉन्टॅक्ट सेशन सोडून तर त्याची अपॉइंटमेंट घेऊनच जावं. कारण त्यांच्याही काही त्यांच्या कॉलेजेसच्या संस्थांच्या जबाबदाऱ्या असतात.
बरोबर.
तेव्हा ते करूनच जावं. पण एकदा का काउन्सिलरने त्याला वेळ दिली असेल तर त्या आलेल्या वेळेला विद्यार्थ्याला पूर्णत हसून स्वागत करणं, म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की येस मी आलोय ते खूप चांगलं झालं. जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि निम्मा आजार डॉक्टरांच्या कम्युनिकेशन मधून जातो, तसं विद्यार्थ्याची निम्मी अस्वस्थता काउन्सिलरला भेटल्यानंतरच गेली पाहिजे की आणि त्याला असा विश्वास आला पाहिजे. तेव्हा हे पहिल्यांदा विद्यार्थ्याचं मनःपूर्वक स्वागत करणं हे एक प्रिन्सिपल जवळ ठेवावं. विद्यार्थ्याच्या भावना ज्या असतात आणि विचार जे असतात त्यांचा आदर करावा.
बर.
आणि त्याच भूमिकेतून आपण बोलावं हे संप्रेषणाचं दुसरं वैशिष्ट्य आहे. त्याचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि विद्यार्थी प्रौढ असतात बऱ्याच वेळा.
हो हो.
डिस्टन्स एज्युकेशनमध्ये आणि ऍडल्ट लर्नर जे असतील तर त्यांना ऐकून घेण्यापेक्षा शेअर करणं, म्हणजे मला असा अनुभव आहे, मी असं करतो, आणि मग त्याच्यातून आपण आपला धागा जोडणं हे फार महत्वाचं असतं. म्हणजे विद्यार्थ्याच्या वयाचा विचार आणि त्याचबरोबर विद्यार्थ्याने समजा एखाद्या वेळेला नकारात्मक प्रतिसाद आपल्याला दिला की नाही नाही सर हे असं नाहीये ते मी तर वेगळंच वाचले त्या पुस्तकामध्ये, तर एकदम भडकायचं वगैरे नाही. हो का तू असं वाचलंयस, अच्छा बघूया का आपण परत एकदा ते पुस्तक आणलंयस का तू, आणलं असेल तर बघू आपण बघू. एखाद्या वेळेला मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक पण असू शकते पण काही हरकत नाही, तू वाचलं असेल तर आपण खात्री करूया की नेमकं काय आहे. म्हणजे त्याला एकदम दुखवायचं नाही,
बर
त्याला सकारात्मकच घ्यायचा, त्याचा नकारात्मक प्रतिसाद सुद्धा सकारात्मक घेऊन आपलं करेक्ट म्हणणं त्याच्या पुढे मांडणं हेही महत्वाचं आहे. आणि आत्मपरीक्षण करून जर काउन्सिलरमध्ये काही दोष असतील, म्हणजे या गोष्टी तो करू शकत नसेल, विद्यार्थ्याचं स्वागत करणं मनापासून किंवा त्याच्या विचारांचा त्याच्या म्हणण्याचा आदर करणं, तो जे काही बोलतोय ते व्यवस्थित ऐकणं, हे सगळं जर करू शकत नसेल किंवा तो नकारात्मक प्रतिसाद दिला तर तोही पॉझिटिव्हली घेणं हे सगळं जमत नसेल, तर आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्याच्यामध्ये विकास करणं हे सगळं केलं तर संप्रेषण कौशल्य आपलं योग्य होऊ शकतं.
बरं,
हे दुसरं कौशल्य काउन्सिलरकडे असलं पाहिजे, पहिलं श्रवण कौशल्य, दुसरं संप्रेषण कौशल्य, तिसरं जे आहे ते समस्या निराकरण कौशल्य. म्हणजे विद्यार्थी शंका विचारण्यासाठीच तो येतो, त्यामुळे त्याच्या शंका आपण ऐकून घेतल्या पाहिजे, याच्यात काही वाद नाही.
आणि त्यांच्या शंका कुठल्याही प्रकारच्या असू शकतात,
कुठल्याही असू शकतात, अगदी साध्या पण असू शकतात. आणि प्रत्येक साध्या प्रश्नाला आपण उत्तर देत बसलो तर वेळ कसा पुरेल असा प्रश्न नॅचरली काउन्सिलरकडे आहे, पण तो आपण पुढे एक तो भाग बघणार आहोत की त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. तर तेव्हा जेव्हा आपण समस्या निराकरण करायचं ठरवतो काउन्सिलिंग सेशनमध्ये ते ठरलेलं असतं, त्यावेळेला आपल्याला कोणती माहिती महत्वाची विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचीच आहे याचं प्लॅनिंग आपलं असलं पाहिजे.
बरं,
विद्यार्थी भले मला 10 प्रश्न विचारतील पण त्या 10 प्रश्नांपैकी कोठले कोणते इम्पॉर्टंट आहे की ज्याच्यामधून या पुस्तकातल्या की कन्सेप्ट सगळ्या मुलांपर्यंत पोहोचणार आहे याचं नियोजन माझं असलं पाहिजे. समस्या निराकरणाची योजना माझी तयार असली पाहिजे, कोणत्या मुलाला कुठला सल्ला द्यायचा कोणता हे माझं निश्चित असलं पाहिजे. म्हणजे अगदी बाळभूत प्रश्न विचारणारे विद्यार्थी असतील तर जे काही 2-4 विद्यार्थी हुशार असतील पण ती कम्पॅरिझन न करता त्यांचे ग्रुप बनवून की तुम्ही दोघं जण जरा चर्चा करता का या प्रश्नांबद्दल, चर्चेतून अधिक चांगलं समजतं, असं अशा पद्धतीने आपल्याला काही प्रश्न डायव्हर्ट करावे लागतात. तर त्या कंटेंटचं ज्याचं मी काउन्सिलिंग करणार असते त्या कंटेंटचं अनालिसिस माझ्या डोक्यामध्ये असायला लागतं.
बरं,
आणि मग विचारले विद्यार्थ्यांना सगळ्यांना प्रश्न विचारायला सांगून त्या प्रश्नांचं मग मी नियोजन करणं की कुठला कठीण आहे, कुठल्याचं उत्तर मीच द्यायला पाहिजे, कोणत्याचं उत्तर विद्यार्थ्याला स्वतःला वाचून कळेल, आणि मी जर सांगितलं की पान क्रमांक 10 वाच, त्याच्यावर संप्रेषण सायकल काय असतं हे दिलेलं आहे ते वाच, तुला नाही कळलं त्यातल्या कन्सेप्ट तर मला विचार, मी आहेच इथे, मी तुम्हाला सगळ्यांना 5 मिनिट देते, संप्रेषण कौशल्याची सायकल ती वाचा.
बर,
अशा प्रकारचा वेळ देऊन असं, म्हणजे कुठल्या याला मी वेळ द्यायचा आहे, कुठल्या याला विद्यार्थ्यांचे गट पाडून सांगायचे, कुठले मी स्वतःच एक्सप्लेन करायचे आहेत, कुठल्यासाठी मी कृती करून घ्यायचे आहेत, कोणत्यासाठी मी मार्गदर्शन करायचंय, हे सगळं नियोजन. आणि शिवाय शेवटी ती समस्या, म्हणजे प्रत्येकाच्या समस्या सुटल्या आहेत किंवा नाही याची मी पडताळणी कशी करणार आहे, ह्या सगळ्याचं नियोजन, ते नियोजनाचं कौशल्य काउन्सिलरकडे असलं
पाहिजे.
आणि ते असेल तरच आपण किमान वेळेमध्ये मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवू शकतो, अदरवाईज तो एक मोठा प्रश्न काउन्सिलरकडे अभ्यास केंद्रावर तयार होत असतो. वेळेचं व्यवस्थापन हा एक महत्वाचा भाग असतो,
तो नेहमीच असतो,
तो नेहमीच असतो, मग ते कन्व्हेन्शनल असू दे किंवा डिस्टन्स असू दे. डिस्टन्स एज्युकेशनमध्ये पण विषय असतातच, जसं बीएला तिकडे 6 विषय असतील तर इकडेही 6 विषय असतात, तिकडे 8 असतील इकडेही 8 असतात, बीएडला तिकडे 5 विषय असतील इकडेही 5 विषय असतात. तर मग ह्या सगळ्या विषयांचं काउन्सिलिंग करायचं, आणि तिथे अध्यापनासाठी रोज तास असतात. इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट सेशनसाठी, म्हणजे बीएड म्हटलं तर काउन्सिलिंगसाठी एका विषयासाठी 8 तास मिळतात.
बर,
एक पूर्ण विषय 8 तासामध्ये कव्हर करायचा, हे वेळेचं नियोजन जे आहे हे फार महत्वाचं असतं. आणि याच्यासाठी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारल्यानंतर कुठल्या प्रश्नांचे आन्सर्स मीच द्यायला पाहिजे, कुठल्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्याला वाचायला सांगायचं, कुठल्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांचे ग्रुप्स तयार करायचे, हे सगळं नियोजन, हे स्किल माझ्याकडे असेल तरच मी ते करू शकते, नाही तर नाही. आणि शेवटी महत्वाचं कौशल्य म्हणजे की विद्यार्थ्यांना आपण जे काही त्यांचं शंका निरसन करतो काउन्सिलिंग मधून, त्या शंका निरसनामध्ये झालेलं आहे किंवा नाही त्याचं इव्हॅल्युएशन, ते इव्हॅल्युएशन दोन तीन प्रकारे करता येतं आपल्याला. एक म्हणजे विद्यार्थ्यांचं फेस रिडिंग असतं, त्यांची बॉडी लँग्वेज असते, त्याच्यातून आपल्याला खूप सारा प्रतिसाद मिळतो, कळलंय किंवा नाही हे कळतं. पण काही वेळेला विद्यार्थ्यांचे चेहरे फसवे असतात, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की येस याला कळलंय, आणि प्रत्यक्षात आपण क्वेश्चन मग विचारतो त्यावेळेला त्याला सांगता येत नाही. आणि मॅडम, याच्या संदर्भात मी एक प्रोजेक्ट सुद्धा या विद्यापीठात केलेला आहे.
बरं.
प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवून, मग शिकवताना ज्यांना मला असं वाटलं की यांना कळलेलं आहे त्यांची बॉडी आणि फेस रिडिंगवरून, त्यांना प्रश्न विचारला, मग ते काय उत्तर देतात. आणि काही विद्यार्थी असे होते की ज्यांचं लक्ष नाही असं मला वाटत होतं, त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला त्यांना उत्तर देता आलं.
बर.
म्हणजे काही वेळेला हे फसवे पण असतात, म्हणून अशा वेळेला प्रश्न विचारून काही डायग्नॉस्टिक क्वेश्चन आपले रेडी पाहिजेत, आणि ते विचारून मग आपण निदान केलं पाहिजे. म्हणजे डायग्नॉस्टिकचं स्किल आपल्याकडे पाहिजे, त्याला फीडबॅक देण्याचं स्किल आपल्याकडे असलं पाहिजे, आणि इव्हॅल्युएशनचं स्किल असलं पाहिजे. म्हणजे काउन्सिलरकडे श्रवण कौशल्य पाहिजे, संप्रेषण म्हणजे त्याच्या शंकांचं निरसन करण्याची समुपदेशन करण्याचं कौशल्य त्याच्याकडे असलं पाहिजे, शंकांचं निरसन करण्याचं कौशल्य असलं पाहिजे, वेळेचं व्यवस्थापन करण्याचं कौशल्य असलं पाहिजे, मूल्यमापन, प्रत्याभरण आणि नैदानिक प्रश्न ह्या सगळ्याचं कौशल्य जर काउन्सिलरकडे असेल तर तो यशस्वी काउन्सिलर होऊ शकतो. आणि या क्वालिटीज जर, ह्या गोष्टी, ही कौशल्य जर काउन्सिलरकडे नसतील तर त्यांनी ती विकसित करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे माझ्या सगळ्या काउन्सिलर मित्रांना माझं सांगणं असेल की या दृष्टीने आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करायचंय, आणि जी स्किल्स आपल्याकडे नाहीत ती आपण विकसित करायची आहे, म्हणजे आपण मुक्त विद्यापीठाचे यशस्वी समंत्रक होऊ शकाल. आता समंत्रकाच्या भूमिका नेमक्या काय काय असतात हाही एक प्रश्न असेल की आम्ही नेमकं काय काय करायचं. तर मुख्य असतं की त्यांना आलेल्या आलेल्या सगळ्या अकॅडमिक प्रश्नांना उत्तरं देणं.
बरोबर.
काही अत्यंत कठीण टॉपिक असतात आणि त्याला एक्सप्लेन केल्याशिवाय कळत नाही.
बरोबर.
मग आपले शॉर्ट लेक्चर असतील किंवा एक्सप्लेनेशन असेल पीपीटी द्वारा असेल किंवा डायरेक्ट लेक्चर सारखं असेल किंवा वेगवेगळे टेक्निक्स वापरून डिस्कशन स्वरूपाचं असेल, पण कुठल्या तरी मेथड वापरून आपण केलेले एक्सप्लेनेशन ही एक भूमिका करावी लागते. म्हणजे कंटेंटचं एक्सप्लेनेशन देणारा एक्सपर्ट ही भूमिका करावी लागते. माहिती देणारा म्हणजे विद्यार्थ्याच्या खूप साऱ्या शंका असतात, काही डायरेक्ट कंटेंटशी रिलेटेड नसतात. आता बीएडच्या संदर्भात म्हटलं तर सर पाठ आहेत 20 लेसन मला घ्यायचेत शाळेत जाऊन, पण मला अशा अशा डिफिकल्टीज आहेत, मग मी कसं घेऊ, माझ्या शाळेमध्ये यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्यामुळे शाळेने सगळं टाइमटेबलच चेंज केलेलं आहे, मग मी काय करू, अशा प्रकारचे प्रश्नही असू शकतात. मग अशा वेळेला त्याला काहीतरी मार्ग देणारा आणि त्याच्यावर माहिती देणारा ही पण भूमिका शिक्षकाची असते. सल्लागार, विद्यार्थ्याचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावर सल्ला देणं, हा सल्ला नुसताच अकॅडमिक किंवा शिक्षणाशी संबंधित नसतो, काही वेळेला त्याचे घरचे प्रॉब्लेम पण असतात.
बरोबर.
कारण हे प्रॉब्लेम्स जे असतात हे त्याच्या अध्ययनावर परिणाम करत असतात. कधी त्याची कारण हे अडल्ट लर्नर असतात, कधी त्याच्या कौटुंबिक समस्या असतात, कधी त्याच्या मुलांचे प्रश्न असतात, कधी, आणि मग ही प्रश्न काउन्सिलर त्या विद्यार्थ्याच्या इतका जवळ जायला पाहिजे की विद्यार्थ्यांनी त्याच्या घरच्या समस्या सुद्धा, की सर माझी आई खूप आजारी आहे, आता तिला कॅन्सर आहे, फर्स्ट स्टेजच आहे, आणि मी असं खूप वाचलंय की फर्स्ट स्टेजचा कॅन्सर पूर्णतः क्युअर होऊ शकतो, मी कुठे घेऊन जाऊ, कसे उपचार करू, मला आर्थिक मदत कुठून कुठून मिळू शकेल, काय करू मी, अशा प्रकारचं. आणि ह्या शंकाचं त्याचे निरसन झालं आणि त्याने ऍक्शन घेतली तर तो थोड्या काळावधीत पुन्हा स्टेबल होऊन अभ्यासाला लागतो.
बरोबर.
म्हणून हे जे सल्लागार म्हणून जी असते ही भूमिका सुद्धा समंत्रकाची महत्वाची असते. आणि ह्या समस्या प्रत्येकाच्या नसतात, कुठेतरी आपल्या 40-50 विद्यार्थ्यांमध्ये 2-3 विद्यार्थी असतात, त्यामुळे ही भूमिका करायला पण काउन्सिलरला काही आणि त्याच्यातनं एक आपल्याला स्वतःला आत्मिक समाधान मिळतं की अरे मी एक मदत केली आहे, त्याच्या दुःखाचा खारीचा वाटा, दुःख सावरण्यासाठी खारीचा वाटा मी उचललाय, हे एक आत्मिक समाधान आपल्याला असतं. आणि शिक्षकांनी फक्त शिकवणंच नाही तर घडवणं ही भूमिका, मग ती कन्व्हेन्शनमध्ये असू दे किंवा डिस्टन्समध्ये असू दे, विद्यार्थ्याला घडवणं ही भूमिका आपली महत्वाची असते. त्या दृष्टीने मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्याच्या ज्या काही शैक्षणिक अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शक म्हणून मित्र, विद्यार्थ्याला काउन्सिलर मित्रा इतका जवळचा वाटला पाहिजे. कारण आपण घरी काही गोष्ट शेअर करत नाही, त्या गोष्टी आपल्या अगदी जवळच्या मित्रासोबत शेअर करतो, तसा तो जवळचा मित्र वाटला पाहिजे काउन्सिलरला. ही भूमिका कसे तसंच नोंदी ठेवून त्याला अचूक गायडन्स देणारा, समुपदेशन करणारा, ही एक महत्वाची भूमिका असते. तेव्हा त्याच्या म्हणजे कुठली डिफिकल्टी त्याने केव्हा विचारली, काय विचारली, कसं आलं. बघा आजकाल डॉक्टर्स सुद्धा त्यांच्या लॅपटॉपवर सगळी आपली हिस्ट्री लिहून ठेवतात आणि जेव्हा आपण व्हिजिटला जातो त्यावेळेला ते ओपन करतात आणि मग मागच्या वेळेला आपण हे दिलं होतं, याचा परिणाम काय झाला, हे औषध दिलं होतं त्याचं, आणि त्याच्यात त्यांचं डायग्नोसिस चालू असतं आणि त्यातून ते आपल्याला क्युअर करत असतात. तसंच या विद्यार्थ्याची अस्वस्थता नेमकी काय होती आणि आपण जर आता शिक्षक म्हटल्यानंतर किंवा डिस्टन्स लर्नर म्हटल्यानंतर हे इंटरनेट लॅपटॉप ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या फ्रेंडलीच झाल्या पाहिजे, तर आपणही रेकॉर्ड जर ठेवायला सुरुवात केली काउन्सिलरनी की मला पर्सनल क्वेश्चन्स विचारणारे, पर्सनल हे विचारणारे कुठले विद्यार्थी आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावर आपण छान रिसर्च पेपर्स तयार करू शकतो की कुठले विद्यार्थी येतात, किती प्रकारचे विद्यार्थी असतात, त्यांच्या साधारण समस्या काय असतात, कशा प्रकारे गायडन्स केलं तर यांच्या समस्या सुटून हे अभ्यास करू शकतात, अशा प्रकारचा रिसर्च पेपर आपला तयार होऊ शकतो. म्हणजे आपलं काम करता करता पर्सनल डेव्हलपमेंट सुद्धा आपली होऊ शकते. त्यामुळे ह्या नोंदी ठेवणं हाही एक भाग आपल्या काउन्सिलरनी केला पाहिजे. तर एवढ्या भूमिका आपल्याला एक एक्सपर्ट म्हणून, एक मार्गदर्शक म्हणून, एक इव्हॅल्युएटर म्हणून, एक फ्रेंड, एक अनुदेशक, अशा सगळ्या भूमिका आपल्याला कराव्या लागतात आणि मार्गदर्शकांनी त्या कराव्या अशी अपेक्षा असते. दुसरं एक महत्वाचा भाग या काउन्सिलिंगमध्ये असा आहे की जर आपल्याला समंत्रण करायचं असेल तर समंत्रणाची वेगवेगळी माध्यमं आपल्याला माहिती असली पाहिजे.
बर,
मी कसं कसं काउन्सिलिंग करू शकेल, कारण कॉन्टॅक्ट सेशनमध्ये लिमिटेड वेळ असतो.
बरोबर.
आणि प्रत्येक विद्यार्थ्याचे पर्सनल प्रॉब्लेम्स आणि ह्या गोष्टी आपल्याला सोडवणं शक्य नसतं, तेव्हा सगळ्या ग्रुपला फायदा होईल अशा गोष्टी आपण त्या ठिकाणी डिस्कस करत असतो. मग काही गोष्टी ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला वेगळ्या माध्यमातून काउन्सिलिंग करता येतं. मुख्य माध्यम म्हटली तर लिखित आणि अलिखित. लिखित माध्यमांमध्ये आपण काही सर्क्युलर काढू शकतो की माझ्या सगळ्या, म्हणजे मी समजा सायकोलॉजी शिकवत असेल तर माझ्या एमएडच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मी सायकोलॉजी संदर्भात एक इम्पॉर्टंट की वर्ड्स इन एमएड सायकोलॉजी बुक असं म्हणून हे विद्यार्थ्यांना माहिती असलं पाहिजे. मग मी त्याचं एक पत्रासारखं तयार करते आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पाठवून देते की हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. किंवा मानसशास्त्रज्ञ, हे मानसशास्त्रज्ञ त्यांनी या कन्सेप्टवर काम केलं आणि त्याच्यातून त्यांनी ही उपपत्ती डेव्हलप केली, हे सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असलंच पाहिजे, त्यांच्या तोंडपाठ झालं पाहिजे. अशी जर माझी अपेक्षा असेल तर मी त्याचं एक प्रिंटेड नोट तयार करते आणि ती सगळ्यांना कम्युनिकेट करून टाकते. असं लिखित स्वरूपाचं पण आपल्याला करता येतं, फेस टू फेस कॉन्टॅक्ट सेशनमध्ये असतंच. दुसरं एक साधन महत्वाचं आहे ते म्हणजे दृकश्राव्य, ऑडिओ व्हिज्युअल एड्स किंवा आज आपण हे जे यशवाणीद्वारा करतो आहोत हे सुद्धा काय आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला, त्यांनी प्रश्न विचारले तर त्यांचे हे काउन्सिलिंगच होईल, त्यांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ शकू आपण. तर ही माध्यमं कोणती कोणती आहेत जी मला समंत्रक म्हणून वापरता येतील, ऑडिओ असेल, व्हिडिओ असेल, यशवाणी असेल, आकाशवाणी असेल, दूरचित्रवाणी असेल, हे कुठले आहेत किंवा व्हर्च्युअल लर्निंग सेंटर्स असतील हे कुठले आहेत हे मला सगळे माहिती असले पाहिजे. आणि कुठल्या साधनाचा उपयोग मी माझ्या काउन्सिलिंगमध्ये कसा करू शकते हे प्रत्येक समंत्रकांनी माहीत करून घेतलं पाहिजे. एवढंच नाही तर इंटरनेटचा वापर, मोबाईलचा वापर मी माझ्या काउन्सिलिंगसाठी कसा करू शकते. म्हणजे विद्यार्थ्यांचं मी म्हटलं तुम्हाला की काही पर्सनल डिफिकल्टीज असतात अशा वेळेला माझ्या एका विद्यार्थ्यांनी त्याच्या आईविषयी विचारलं तर मी त्याला मोबाईलवरून एक 4 दिवसांनी फोन केला की वा कसं आहे आता तुझ्या आईचं, नेलं होतंस का तू, मिळालं का तुला फंडिंग, माझी काही हेल्प आवश्यक आहे का. प्रत्यक्षात आपण काही करण्याची गरज नसते, त्याच्यातूनच त्याचे दुप्पट एनर्जी त्याला येते,
बोलण्यातूनच प्रेरणा.
माझा एक काल विद्यार्थी आला एमएडचा, मी फक्त त्याला एवढंच विचारलं की काय म्हणते तुमची छोटी मुलगी, तिचं ऑपरेशन झालं मागे खूप मोठं असं तुम्ही म्हणाला होता, त्याच्यामुळे तुमचं एमएडचं सगळं काम 1-1.5 वर्ष लांबलं होतं. तो मुलगा इतका खुश झाला की पर्सनली मॅडमच्या लक्षात आहे. आणि मग त्यांनी मला मोबाईलवरून त्याची मुलगी कशी गाणं म्हणते, कशी आता कशी डेव्हलप झाली आहे, मग तिची ती व्हिडिओ क्लिप वगैरे दाखवली. आणि त्याचा त्या रिसर्च मधला उत्साह इतका वाढल्यासारखा मला जाणवला. म्हणजे त्यातून तो बाजूला झाला, मी एकटा नाही, माझ्या कुटुंबाची काळजी घेणारा मी एकटा नाही, तर मला अकॅडमिकली मदत करणारे माझे काउन्सिलर एक्सपर्ट सुद्धा माझ्या बरोबर आहे, ही एक भावना त्याच्यामध्ये मला दिसली, त्याच्या डोळ्यांमध्ये, त्याच्या चेहऱ्यावर. तर हा जो सपोर्ट असतो, तर हे एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इंटरनेटच्या माध्यमातून मग ईमेल असेल, चॅटिंग असेल, आपण विद्यार्थ्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि मग याला काही वेळेचं बंधन नसतं.
नाही बरोबर,
अकॅडमिशियन म्हटलं की तो 24 तास अकॅडमिशियन असतो केव्हाही, आणि स्वतःचा इंटरेस्ट म्हणून आपण ते काम करत असतो, त्यामुळे 24 तास आपण विद्यार्थ्याला अवेलेबल होऊ शकतो. काही वेळेला ऑफलाईन असेल, विद्यार्थ्यांचे क्वेश्चन्स माझ्या डिस्कशन फोरममध्ये येऊन पडतील. मी जेव्हा ऑनलाईन असेल तेव्हा मी मेसेज करून देईल की मी आता ऑनलाईन आहे आणि तुमचे सगळे डिस्कशन फोरममधले क्वेश्चन्स मी बघते, विद्यार्थी लॉग ऑन होतील, शंकांचं निरसन होईल. म्हणजे असा इंटरनेटचा वापर करून सुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी,
आजकाल अनेक माध्यम आहे त्याचा वापर करून आपण आपलं
काउन्सिलरनी केलं पाहिजे. आणि काउन्सिलरला ही सगळी माध्यमं माहिती पाहिजे की मी कुठल्या कुठल्या माध्यमातून करू शकतो. आणि विशेषतः मुक्त विद्यापीठामध्ये मोठं ऑडिओ व्हिडिओ सेंटर आहे, वेगवेगळ्या ऑडिओज काउन्सिलरला जर वाटत असेल की मला याची ऑडिओ करायची आहे तर त्यांनी विद्यापीठामध्ये प्रपोजल द्यावं, मला एक्स गोष्टीचा व्हिडिओ तयार करायची आहे त्यांनी विद्यापीठामध्ये प्रपोजल द्यावं आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी ते वापरावं.
बरोबर.
किंवा यशवाणी आता जे आपण सुरू केलेलं आहे, या ठिकाणी एखाद्या काउन्सिलरनी म्हणावं की मला यशवाणी थ्रू मला संपूर्ण महाराष्ट्रभर ही कन्सेप्ट पोहोचवायची आहे, इथून मला काउन्सिलिंग करायचं आहे, लिहावं त्यांनी विद्यापीठाला आणि यावं इथून करावं. म्हणजे ह्या सगळ्या कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मुक्त आणि मुक्त विद्यापीठामध्ये व्हर्च्युअल लर्निंग सेंटर आहे, यशवाणी आहे, मोठा स्टुडिओ आहे जिथे आपण ऑडिओ व्हिडिओचं हे करू शकतो, प्रिंट प्रोडक्शन मोठं सेंटर आहे त्याचा उपयोग करू शकतो. हे काही फक्त मुक्त विद्यापीठामध्ये मेन बिल्डिंगला जे काही असतात एक्सपर्ट्स त्यांच्यासाठीच नाही आहे. हा मुक्त विद्यापीठाचा जो परिवार आहे, अगदी अभ्यास केंद्र असतील, क्षेत्रावरची केंद्र असतील, जिल्हा केंद्र असतील, सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. आणि ही माध्यम जाणून जर घेतली काउन्सिलरनी तर निश्चितच याचा उपयोग ते करतील.
आजच्या यशवाणी कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहात समंत्रण संकल्पना आणि स्वरूप याविषयी मार्गदर्शन. आणि आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर कविता साळुंके. हे मार्गदर्शन असंच चालू राहणार आहे पण काही क्षणानंतर. आपण ऐकत आहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार केला जातो. ज्ञानाची ही गंगा घरोघरी आम्ही पोहोचवतो आहे. या ज्ञानाच्या गंगेत आपणही सहभागी व्हा आणि रोज ऐका 12 ते 1 या वेळात विविध शिक्षण क्रमाविषयी मार्गदर्शन. आज आपण ऐकत आहात समंत्रण संकल्पना आणि स्वरूप याविषयी डॉक्टर कविता साळुंके यांनी केलेलं मार्गदर्शन. आताच आपण बरंच समुपदेशन याविषयी जे मार्गदर्शन केलं ते ऐकलं, याविषयी आपल्याला काही शंका असतील तर आपण आम्हाला फोन सुद्धा करू शकताय. त्यासाठी आमचा कोड क्रमांक आहे 0253 आणि फोन नंबर्स आहेत 2231480, 2231481 आणि 2230334. आपल्या शंका आणि प्रश्न आपण आम्हाला फोनवरून विचारा. तोपर्यंत पुन्हा एकदा मी मॅडम बरोबर संवाद साधते. मॅडम, आत्ताच आपण संकल्पना, समंत्रण संकल्पना ज्या आहेत त्या कुठले कुठले कौशल्य अध्ययनवाल्या म्हणजे विद्यार्थ्यामध्ये पण पाहिजे आणि समुपदेशन करणाऱ्या व्यक्तीकडे पण पाहिजे असं सांगितलं, अजून याविषयी पुढे काय सांगाल?
आता काउन्सिलिंगच्या वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे काउन्सिलरने काय करावं म्हणजे ते काउन्सिलिंग होईल, आणि कुठल्या स्टेजला कशा प्रकारचं काउन्सिलिंग करावं हा जो भाग आहे हा आता मी याच्या पुढे सांगणार आहे. तर हे जे समंत्रणाचे प्रकार आहेत, 3-4 प्रकार आहेत समंत्रणाचे, त्या प्रकारामध्ये काही समंत्रणाची प्रतिमानं जी आहेत ती अनुभवातून डेव्हलप झालेली आहेत. हा एक प्रकार आहे. दुसरा आहे विद्यार्थ्यांवर आधारित. विद्यार्थ्यांवर आधारित म्हणजे विद्यार्थ्यांनाच मेन ऍक्टिव्हिटी द्यायची आणि कौन्सिल म्हणजे उदाहरणार्थ समजा मी म्हटलं की मला आता एमएडच्या वर्गावर व्यक्तिमत्व या विषयावरचं काउन्सिलिंग करायचंय. प्रत्यक्षात मला बोलायचं नाही आणि माझे विद्यार्थी काहीही वाचून आलेले नाहीत आणि ही बऱ्याच साऱ्या काउन्सिलर्सची अडचण होते. कारण मुक्त विद्यापीठामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करावा. अभ्यास करत असताना त्यासाठी त्याला सेल्फ इन्स्ट्रक्शन मटेरियल दिलं जातं, स्वयं अध्ययन साहित्य, प्रत्येक विषय निहाय. ते अभ्यासत असताना त्याने आलेल्या अडचणींच्या नोंदी ठेवाव्यात आणि त्या अडचणी त्यांनी वर्गात येऊन विचाराव्या काउन्सिलिंग सेशनला, अशी अपेक्षा आहे. बऱ्याच वेळा आपले विद्यार्थी हे सर्व्हिसमध्ये असतात, अॅडल्ट लर्नर असल्यामुळे अनेक साऱ्या जबाबदाऱ्या असतात
आणि मग अभ्यास करतात त्याच्यामुळे,
आणि मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना आपलं स्वतःचं काम बाजूला ठेवायला लागतं, वाचन त्यांचं होत नाही. आणि असे जेव्हा विद्यार्थी माझ्यासमोर येऊन बसतात, एमएडचे म्हटले तर ते सगळे सर्व्हिसमध्ये असतात, आणि मग त्यांच्या शाळेतल्या स्वतःच्या शाळेतल्या त्यांच्या जबाबदाऱ्या, घरच्या जबाबदाऱ्या आणि त्यातनं त्यांना वाचता येत नाही, त्यावेळेला मी काय करते, दोन विद्यार्थ्यांचे गट वर्गातच करते. त्यांना सांगते की उद्या आपलं काउन्सिलिंग व्यक्तिमत्वावर होणार आहे आणि याच्यासाठी तुमचे मी दोन ग्रुप करते, 1, 2, 3, 4 असं म्हणा आणि इव्हन नंबर्स वाले एका गटात, ऑड नंबर वाले एका गटात, चला दोन गट. आता याच्यामध्ये या युनिटवर यांनी प्रश्न विचारायचेत, 8 ते 9 प्रश्न पाहिजेत ज्याच्यामध्ये पूर्ण कंटेंट कव्हर होईल. दुसऱ्या ग्रुपला सांगते, दुसऱ्या ग्रुपनी या कंटेंटवर 8 ते 9 प्रश्न विचारायचेत आणि सगळा कंटेंट कव्हर होईल एवढी मात्र अट असेल. ते विद्यार्थीच एकमेकाला, आणि इथे फक्त एकच त्यांना सूचना अशी असते, इथे कुणीही कुणाची परीक्षा बघायची नाहीये, कोणालाही त्रास देण्यासाठी कोणतेही प्रश्न विचारायचे नाहीयेत, आणि जर एखाद्याला प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्यांनी प्रामाणिकपणे सांगायचंय की याचं मला आत्ता काही सांगता येणार नाही, उगच काहीतरी थापा मारून वेळ मारून न्यायची नाहीये, कारण हेतुतः अध्ययनासाठी केलेलं काउन्सिलिंग असतं आणि विद्यार्थ्यांनी काहीतरी चुकीचं घेऊन बाहेर जाता कामा नये हा त्याच्या मागचा हेतू असतो. आणि ह्या सूचना दिल्यानंतर मग त्यांच्यात होणारी चर्चा, काउन्सिलरनी सगळ्या चर्चेचा सारांश म्हणजे मी ठेवते आणि मग शेवटी सगळं चर्चा झाली, त्यांना वेळ असतो, आणि कुठला ग्रुप जिंकला त्या ग्रुपला एक टोकन म्हणून काहीतरी पेन किंवा असं आपण देतो, म्हणजे मग त्यांनाही तो आनंद असतो एक वेगळा, नेक्स्ट टाइम ते आणखी वाचून येतात, आणखी तयारी करून येतात. आणि हेतू काय, त्यांनी अध्ययन करणं हेच असतं. आणि शेवटी मग शेवटच्या 1-10 मिनिटांमध्ये त्यातल्या की कन्सेप्ट ज्या असतील त्याचं एक एकत्रीकरण करून मला जे काही त्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे तेवढा पार्ट मी त्यांना पुन्हा एक्सप्लेन करते. किंवा एखादी गोष्ट जर त्यांच्याकडनं मिस झालेली असेल किंवा महत्वपूर्ण मुद्दा त्यांच्याकडनं तेवढासा चर्चेला गेला नसेल तर त्या गोष्टी पुन्हा मी चर्चेत आणते. आणि मग हे जे आहे हे क्लायंट बेस, विद्यार्थी विद्यार्थी आधारित प्रतिमान. अध्ययन उपपत्तीवर काही आधारित परिणाम प्रतिमानं आहेत, म्हणजे असुबेलची अर्थपूर्ण अध्ययन उपपत्ती आहे, म्हणजे आता हे कदाचित करणार नाही कारण तो एज्युकेशन मधला भाग आहे, पण अर्थपूर्ण अध्ययन करायचं असेल तर ते कसं करायचं याच्या संदर्भात असुबेलने संशोधन केलेलं आहे आणि त्याच्यावर मिनिंगफुल व्हर्बल लर्निंग थिअरी त्यांनी डेव्हलप केलेली आहे. किंवा ब्लूम जे आहेत त्यांनी प्रभुत्व अध्ययन उपपत्ती मास्टरी लर्निंग कसं करायचं याच्या संदर्भात केलेलं आहे. आणि ह्या अशा काही उपपत्ती आहेत त्यांच्यावर आधारित काही अध्यापनाची प्रतिमानं आहेत. आणि ही जी प्रतिमानं आहेत ती म्हणजे प्रभुत्व अध्ययन प्रतिमान नावाचं प्रतिमानच आहे. आता ते कसं ते मी पुढे सांगतेच आहे, म्हणून आता मी त्याच्यावर फार वेळ देत नाही. तर अशी काही उपपत्तीवर आधारित म्हणजे काही संशोधनं केलेली आहेत मानसशास्त्रज्ञांनी एज्युकेशनलिस्टनी आणि त्याच्यावर आधारित काही प्रतिमानं विकसित झालेली आहेत. तर हा एक प्रकार आहे. आणि विषयाधारित त्या विषयाचं वैशिष्ट्य वेगळे पण विचारात घेऊन त्याच्यावर आधारित काही प्रतिमान आहे. म्हणजे समंत्रणाच्या प्रतिमानांचे विविध प्रकार जर म्हणायचे झाले तर एक अनुभव काउन्सिलरचाच काही अनुभव असतो आणि विद्यार्थी काय केलं असता शिकतात हे प्रत्येकाचे काही एक्सपिरियन्सेस असतात आणि त्याच्या आधारावर तो त्याची स्टाईल डेव्हलप करत असतो. तर अनुभवावर आधारित काही मॉडेल्स विकसित केलेले असतात, तो एक प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे विद्यार्थ्यांवर आधारित, पूर्णत स्टुडंट ओरिएंटेड, त्याच्यावर आधारित मगाशी मी सांगितलं तसं. तिसरं जे आहे अध्ययन उपपत्तीवर आधारित, काही संशोधनं झालेली आहेत त्या संशोधनावरचा आधार घेऊन काही प्रतिमानं डेव्हलप केलेली आहे. आणि चौथं जे आहे विषय आधारित, म्हणजे एका विशिष्ट विषयासाठी कुठलं प्रतिमान असेल, म्हणजे स्किल बेस्ड सब्जेक्ट असेल आणि त्याच्यासाठी मग मी कुठलं प्रतिमान वापरायचं त्याच्यासाठी वेगळ्या प्रतिमानाचा विचार करायला लागेल. कदाचित आपले ब्रूस जॉईस वगैरे माहिती असतील तर ती अध्यापन प्रतिमानं वगैरे आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडू शकतात. एखादी कन्सेप्ट शिकायची असेल तर कन्सेप्ट अटेनमेंट मॉडेल म्हणून आहे ते उपयोगी पडू शकतं. स्किल असेल तर प्रत्यक्ष अनुदेशन प्रतिमानाचा उपयोग करता येऊ शकतो. वेगवेगळे मॉडेल्स आहेत. एज्युकेशनच्या लोकांना ती चटकन लक्षात येईल, बाकीच्यांना थोडंसं डिफिकल्ट होईल. पण काउन्सिलरनी वेबसाईटवर जाऊन ब्रूस जॉईस यांनी कुठली मॉडेल्स ऑफ टीचिंग डेव्हलप केलेली आहेत ही बघायला हरकत नाही. ज्याच्यातून आपलं काउन्सिलिंग आणखी प्रभावी करण्यासाठी मदतच होणार आहे. तर असं काही आहे, असे चार प्रकार आपण मुख्य त्याचे म्हणता येऊ शकतात. मुक्त विद्यापीठामध्ये जी प्रतिमानं वापरली गेली आहेत तर ती अध्ययन उपपत्तीवर आधारित प्रतिमानं डेव्हलप केली गेलेली आहे. आणि त्याचे प्रामुख्याने तीन प्रकार आपल्याला दिसतात. त्या तीन प्रकारामध्ये पहिलं जे आहे ते विहंगमावलोकन प्रतिमान. विहंगमावलोकन म्हणजे ओव्हरव्ह्यू. विहंगमावलोकन एक मजेशीर नाव आहे. जशी घार उंच आकाशात उडते आणि ती विहंग करते तर त्याच्यातून तिला खाली जे काही चित्र दिसतं त्यातून ती फक्त वेचते. किंवा आपण विमानातनं जात असताना आपल्याला एखादं गाव असं दृष्टिक्षेपात दिसतं, तसं त्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, त्या विषयामध्ये काय दिलेलं आहे ह्याचं विहंगमावलोकन ते विद्यार्थ्यांना समजवून सांगणं हे पहिलं मॉडेल आहे. आणि याचा वापर प्रामुख्याने पहिल्यांदा काउन्सिलरची आणि विद्यार्थ्यांची जेव्हा भेट होते विशिष्ट विषयाच्या संदर्भात, पहिलं काउन्सिलिंग सेशन जे असतं त्यावेळेला प्रत्येक काउन्सिलरनी या विहंगमावलोकनचा उपयोग करावा. दुसरं जे आहे ते प्रभुत्व अध्ययन मास्टरी लर्निंग. कारण शेवटी तुम्ही कुठल्या सिस्टीम मधून एज्युकेशन घेता हा भाग वेगळा, पण तुमची मास्टरी त्या सब्जेक्टमध्ये जो काही शिक्षणक्रम तुम्ही शिकत असाल त्यात असलेल्या विषयांमध्ये मास्टरी तुमची आली पाहिजे ही अपेक्षा प्रत्येक प्रणालींनी ठेवलेलीच आहे. मग ती कन्व्हेन्शनल असू दे, डिस्टन्स असू दे, कंटिन्युइंग असू दे, आणखी कुठली असू दे, तर मास्टरी ही हवीच. मग ती मास्टरी आणायची असेल तर ज्या काही तासिका आणखी पुढे पहिल्या तासिकेनंतर ज्या काही तासिका आपण काउन्सिलिंगसाठी वापरणार असतो त्याच्यामध्ये आपण प्रभुत्व अध्ययन प्रतिमानाचा वापर करावा. आणि शेवटची तासिका म्हणजे याच्या पुढे माझं काउन्सिलिंग सेशन सेंटरवर होणार नाहीये अशा वेळेला पुनरावलोकन प्रतिमान म्हणजे ओव्हरव्ह्यू. जे काही आपण काउन्सिलिंग केलेलं आहे त्या सगळ्याचा एकत्रित पुन्हा एकदा विचार आणि परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्याची तयारी. कारण आपण कितीही म्हटलं की शिक्षण आपण घेतो ते आपल्या डेव्हलपमेंटसाठी, आपल्या अद्ययावतीकरणासाठी, आपण जो काही प्रोफेशन करत असेल त्याच्यामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी, नॉलेज मिळवण्यासाठी. पण शेवटी एखादा शिक्षणक्रम म्हटला तर त्याला परीक्षा ही आलीच आणि परीक्षेसाठी तयारी ही आली. त्यामुळे शेवटचं जे असतं ते ओव्हरव्ह्यू मॉडेल, ते पुनरावलोकन. तर तीन मॉडेल्सचा वापर आपण करू शकतो. त्यामध्ये पहिलं जे असतं ते विहंगमावलोकन प्रतिमान, दुसरं जे असतं ते प्रभुत्व अध्ययन प्रतिमान, आणि तिसरं जे असतं ते पुनरावलोकन प्रतिमान. असे तीन प्रतिमानांचा वापर आपण करू शकतो. आता या तीन प्रतिमानांचं वेगळेपण काय आहे ते मी थोडक्यात आता सांगितलंय, पण त्याच्यामध्ये स्टेप्स साधारणत काय असतात ते मी सांगते. विहंगमावलोकन प्रतिमानामध्ये विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरणा देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं, टोटल तो कोर्स काय आहे ते सांगणं, आणि कसं काउन्सिलिंग होणार आहे, किती तास आहेत, कुठल्या तासाला कुठला विषय आपण, कुठलं चॅप्टर आपण डिस्कस करणार आहोत, याची एक रूपरेषा आणि विद्यार्थ्यांकडून अपेक्षा. मी जे मगाशी म्हटलं की त्यांनी वाचणं आणि प्रश्न काढून आणणं हे महत्वाचं. दुसरं जे आहे ते प्रभुत्व अध्ययन प्रतिमान. पहिलं झालं की दुसरं. दुसऱ्यामध्ये आधी आपण काय केलेलं आहे, हा एक धागा पकडून कुठले युनिट्स मी तुम्हाला वाचायला सांगितलेले होते आणि त्या युनिट्सवर अडचणी विचारणं, प्रश्न विचारणं, त्याच्या नोंदी करणं आणि काही प्रश्नांची उत्तरं स्वतः देणं, काही विद्यार्थ्यांकडून काढून घेणं, काही विद्यार्थ्यांना अभ्यासाला देणं, काही त्यांच्यामध्ये ग्रुप डिस्कशन घडवून आणणं आणि शेवटी त्यांच्या त्या शंकांचं निरसन झालेलं आहे किंवा नाही याचं इव्हॅल्युएशन करणं, अशा प्रकारचं प्रभुत्व अध्ययन प्रतिमान असतं. आणि तिसरं जे आहे ते पुनरावलोकन, जे काही घडलेलं आहे ते पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमात काय आहे ते समजून सांगणं, परीक्षेच्या दृष्टीने कसे प्रश्न येतात त्याची चर्चा करणं आणि अभ्यास कसा करायचा आणि परीक्षेसाठी काही महत्वपूर्ण सूचना, ह्या एवढ्या गोष्टी आपल्याला शेवटच्या प्रतिमानामध्ये कराव्या लागतात. आणि हे तीन प्रतिमानं जर आपण वापरली तर आपली काउन्सिलिंग सेशन्स यशस्वी होतात, आपल्याला वेळेचा प्रश्न येत नाही, कुठल्याही विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि त्यांच्या सगळ्या शंकांचं निरसन होतं. फक्त गरज आहे ती आपल्यामध्ये कुठले कौशल्य आहेत त्याचं एकदा आत्मपरीक्षण करण्याची, कुठली साधनं आपण काउन्सिलिंगसाठी वापरू शकतो याचा एकदा रिव्ह्यू घेऊन, आपल्याला कुठली कुठली अवेलेबल आहेत त्याचा अभ्यास करण्याची आणि प्रत्येक काउन्सिलिंग साधनाचा वापर करण्यासाठी आपण एक विशिष्ट तयारी करावी लागते, ती तयारी करण्याची. आणि हे सगळं जर केलं तर निश्चितच सगळेजण आपण यशस्वी समंत्रक व्हाल आणि विद्यार्थी सुद्धा काउन्सिलिंग सेशनचा उत्कृष्टपणे फायदा घेऊ शकतील असा मला विश्वास वाटतो. मित्र हो, आपण ह्या दिलेल्या माहितीचा नक्कीच उपयोग कराल अशी अपेक्षा मला आहे. आणि काहींना हे माहीतही असेल तर त्यांच्यासाठी हा एक केलेला ओझरता स्पर्श समजावा. आणि या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद.
विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण डॉ कविता साळुंखे यांनी समंत्रण संकल्पना आणि स्वरूप अर्थातच शैक्षणिक समुपदेशन याविषयी जे सविस्तर मार्गदर्शन केलं की अध्यापन क्षेत्रामध्ये समुपदेशन जे करणार आहे त्यांच्यात कुठलं कौशल्य हवं, किंवा विद्यार्थी मित्रांनी सुद्धा समुपदेशनाला जायच्या आधी अध्ययन करणं किती महत्वाचं आहे हे त्यांनी खूप छानरित्या आपल्याला समजावून सांगितलं आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींकडनं मी मॅडमचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं आपण ऐकत होतात यशवाणी. आपल्या सर्वांना यशवाणी ऐकायचं आहे, त्यासाठी लॉग ऑन करायचंय ycmou.digitalyuniversity.ac. यशवाणी क्लिक करा आणि ऐका यशवाणी. महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अनेक शैक्षणिक अभ्यासक्रमांचं मार्गदर्शन रोज 12 ते 1 या वेळामध्ये यशवाणी यामध्ये केलं जातं. आपणही या माहितीचा लाभ घ्या आणि आपल्याला या माहितीविषयी काही प्रश्न असतील, शंका असतील तर आपणही ते आम्हाला विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत कोड क्रमांक 0253 आणि फोन नंबर्स 2231480, 2231481 आणि 2230334. रोज ऐकत रहा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं यशवाणी. आज आम्ही इथेच थांबत आहोत. पुन्हा आपली भेट उद्या 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.